श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आहे. 160 क्रमांकाचा हा श्लोक आहे. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पोडिलांसी, अहंभाव जो राहिला तुझपाशी. मनाला सांगतायत, कारण मनानेच हे सगळे व्याप निर्माण केलेले आहेत. तेव्हा मनाने काय करायला पाहिजे आणि काय नको हे सांगतायत. तर त्याच्यामध्ये ते पहिल्यांदाच म्हणतायत, अहंभाव जो राहिला तुझपाशी. तुझ्याजवळ जो अहंभाव जोपर्यंत अजूनही आहे तोपर्यंत तू ह्या गोष्टी करू नकोस. कारण अहंकाराच्या पोटी ह्या गोष्टी केल्या गेल्या तर त्याचा लाभ तर काहीच नाही, उलट तुझा अहंकार आणखीन वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे हा धोका आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते काय म्हणतायत, नको रे मना वाद हा खेदकारी. मला शास्त्र अवगत आहे, मी ज्ञानी आहे असं म्हटलं की त्याला एक खुमखुमी असती वाद घालायची. मग दुसरा कोणीतरी तसा भेटला की त्याच्यावर वाद उकरून काढतात. ह्याच्यात असं म्हटलं आहे, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काय वाटतं. तर असा हा जो वादविवाद आहे, खंडनमंडनात्मक वाद आहे, त्याच्यातून ते म्हणत आहेत की हा खेदकारी आहे. ह्याच्यातून आनंद होत नाही, ह्याच्यातून दुःखच निर्माण होतं, खंत निर्माण होते. कारण हा जिंकला का तो जिंकला, माझं म्हणणं बरोबर का त्याचं म्हणणं बरोबर, सुरू असतं सारखं. आणि म्हणून ह्या वादात तू पडू नको. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. हा भेद कशामुळे झाला तर अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता असं म्हटलं आहे. वास्तविक एकच अभेद तत्व सर्व विश्वात भरून असतानासुद्धा हे भेद का बरं निर्माण झाले? प्रकृतिगत विविधता ही चांगली आहे, वाईट नाही. एकासारखाचा एक मनुष्य दिसला असता तो गोंधळ झाला असता. एकासारखा एक चेहरा नाही, एकासारखं एक नाक नाही. हजारो कोट्यवधी मंडळीत बघितलं तर प्रत्येकात काही ना काही प्रकृतिगत भेद आहे. पण त्या सर्वामध्ये एकच तत्व अभेदानी आहे. तर ते जे लक्षात आलं नाही आणि फक्त हे भेदच जर वाढवत बसला की मी असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, तर नाना विकार त्याच्यापासून उत्पन्न होतात. मी आणि तू सुरू झालं की त्याच्यात एक स्पर्धेचा भाव येतो, तुलनेचा भाव येतो, मग द्वेष, त्वेष, मत्सर सगळं एकातून एक सुरू होतं. म्हणून हा भेद उपयोगी नाही. म्हणून नको रे मना भेद नाना विकारी. नाना विकार निर्माण करणारा हा जो भेददृष्टी आहे, ही दृष्टी तू काढून टाक. अभेददृष्टी व्हायला पाहिजे, त्यालाच पारमार्थिकी दृष्टी म्हणतात. आणि भेददृष्टी स्वार्थी दृष्टी, मी एक आहे हा एक आहे. आणि नको रे मना शिकवू पुढीलांसी. जोपर्यंत तुझ्याकडे अहंकार असेल तोपर्यंत दुसऱ्याला शिकवायला जाऊ नको. कारण इथंही हाच घोटाळा आहे सगळा. दुसऱ्याला शिकवण्यामध्ये आपला अहंकार वाढण्याची शक्यता असते आणि हाच परमार्थाला घातक आहे. त्यामुळे जोपर्यंत अहंकार गेला नाही तोपर्यंत तू दुसऱ्याला शिकवायला जाऊ नकोस. त्यांच्यावर तर परिणाम होणार नाहीच, पण तुझं नुकसान होणार आहे. तेव्हा शिकवण्याची भूमिका तू ह्या ठिकाणी ठेवू नकोस. पहिला तुझा अहंकार काढ आणि मग तुला जे काही करायचं ते कर. म्हणून इथं ते जे म्हणतायत, नको रे मना वाद, वादविवाद खेदकारक आहे, करू नकोस वाद. नुसतं काय बोलायचं ते बोल, वादविवादाची भूमिका नको. भेद मनात ठेवू नकोस, अभेदाकडे दृष्टी ठेव. दुसऱ्याला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस, स्वतःला शिकव, स्वतःला बदल. मग नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढीलांसी, अहंभाव जो राहिला तुझपाशी. त्यामुळे हे काही करू नकोस आणि काय कर तर तुझा अहंकार कसा जाईल तो लीन होईल, हा अहम त्या सहामध्ये कसा लीन होईल एवढंच फक्त तू पहा. जय जय रघुवीर समर्थ.